पहिले राजे अध्याय एक। आता राजा दावीद म्हातारा होऊन उतार वयात पोहोचला होता। त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना, म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, आपण आपल्या प्रभू राजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया, अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी। आपल्या प्रभू राजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल। आणि सेवकांनी या कामासाठी इस्रायलमध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरू केला। तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अभिषग नावाची कन्या सापडली। त्यांनी तिला राजाकडे आणले। ती अतिशय देखणी होती। तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली। असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत। तेव्हा हग्गीथेचा पुत्र अदोनिया स्वतःला उंच करून म्हणाला, मी राजा होईन। त्याने स्वतःसमोर रथ घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला 50 माणसे ठेवली। तू असे का करतोस असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते। शिवाय अदोनिया हा दिसायलाही सुंदर होता। अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता। सरुवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनियाने बोलणी केली। त्यांनी अदोनियाला अनुसरून त्यास सहाय्य केले। पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर यांनी अदोनियाला अनुसरले नाही। एन रोगेलजवळ जोहेलेत खडकापाशी अदोनियाने मेंढरे गुरे पुष्टवास्त्रे कापली व आपले भाऊ राजाची मुले आणि यहुदातील सर्व लोकास जे राजाचे चाकर होते त्यास त्यांना बोलावले। पण राजाचे खास शूरवीर आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही। तेव्हा शलमोनाची आई बतशेबा हिच्याशी नाथान बोलला, हग्गीथेचा पुत्र अदोनिया हा राजा झाला आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्ता सुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय? तर आता चल, मी तुला सल्ला देतो, अशा रीतीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील। तर आता तू दाविद राजाकडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी, तुम्ही मला वचन दिले नाही काय? खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील आणि तोच माझ्या राजासनावर बसेल। तर मग अदोनिया का राज्य करीत आहे? तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन। तेव्हा राजाला भेटायला बतशेबा त्याच्या खोलीत गेली। राजा फारच थकला होता। शुनेमची अभिषेक राजाची सेवा करीत होती। बतशेबाने राजाला लवून अभिवादन केले। राजा म्हणाला, तुझी काय इच्छा आहे? ती त्यास म्हणाली, महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात। तर आता पहा, अदोनिया राजा झाला आहे आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का? त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशु, उत्तम मेंढरे कापून शांतर्पणाचा यज्ञ केला आहे। त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे। तुमची मुले याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे, पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही। महाराज, आता सर्व इस्रायल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे। स्वतःनंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत। नाहीतर माझे स्वामी राजे, आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरू। बतशेबा हे राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला। राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले। तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले। मग नाथान म्हणाला, महाराज, तुमच्यानंतर अदोनिया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय? कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्टपशु, मेंढरे कापून शांत्यार्पणाचा यज्ञ केला आहे. तुमचे पुत्र सेनापती अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. राजा अदोनिया चिरायू हो म्हणून घोषणा देत आहेत. पण मी सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही. माझे स्वामी राजा, आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले आहे का? यानंतर राजासनावर कोण बसेल हे तुझ्या सेवकांना कळव. तेव्हा राजा दावीद म्हणाला, बतशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा. त्याप्रमाणे बतशेबा राजासमोर येऊन उभी राहिली. मग राजाने शपथपूर्वक वचन दिले, परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरून मी हे वचन देतो. पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्रायलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले. त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करेल. या राजासनावर माझ्यानंतर तो आरूढ होईल. आजच हे मी पूर्ण करील. बतशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, माझे स्वामीराज दावीद चिरायू होवो. मग दावीद राजा म्हणाला, सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या. तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले. राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून खाली गिहोनाकडे जा. तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शलमोन राजा चिरायू होवो. मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्रायल आणि यहुदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनाला निवडले आहे. यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, आमेन. परमेश्वर माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो. महाराज, जसा परमेश्वर आपल्या बरोबर होता तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील आणि राजा शलमोनाच्या राज्याची भरभराट करो. माझे स्वामी दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो. सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाऊन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गिहोन येथे गेले. सादोक याचकाने पवित्र मंडपातून तेल आणले आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी शलमोन राजा चिरायू होवो असा एकच जय जयकार केला. मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकास उत्साहाचे आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली. हे चाललेले असताना इकडे अदोनिया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा करण्याचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे? यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याचकाचा पुत्र योनाथान तेथे आला. अदोनिया त्यास म्हणाला, ये, तू भला मनुष्य आहेस, तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील. पण योनाथानने अदोनियाला उत्तर देऊन म्हणाला, आमचा स्वामी दावीद याने शलमोनाला राजा केले आहे. दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले. मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गिहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे. शलमोन आता राज्याच्या राजासनावर बसला आहे. राजाचा सेवक वर्ग स्वामी दाविद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दाविद थोर आहे, शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर व्हावे. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता आणि राजा म्हणाला, इस्रायलाचा परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यांदेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे. हे ऐकून अदोनियाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला. अदोनिया शलमोनाला घाबरला व जाऊन तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला. कोणीतरी शलमोनाला सांगितले, अदोनिया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरून बसला आहे, तो तिथून हलायला तयार नाही. शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे. तेव्हा शलमोन म्हणाला, एक भला गृहस्थ असल्याचे अदोनियाने सिद्ध केले तर त्याच्या केसासही इजा होणार नाही, पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल. मग राजा शलमोनाने अदोनियाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले. ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनियाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.